प्रेषितांची कृत्ये याचा 26वा अध्याय. अग्रिप्पा पावलाला म्हणाला, तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.
यावर पावलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले.
अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो, कारण यहुद्यांनी आपल्या समोर माझ्या विरुद्ध केलेल्या आरोपाचा बचाव करण्याची संधी आज मिळाली. विशेषच यहुदी चालीरीती आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणाला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल. तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो.
मी माझे जीवन तरुणपणापासून
माझ्या प्रांतात व यरुशलेम शहरास कशा रीतीने जगत आलो हे सर्व यहुदी लोकांस चांगले माहीत आहे. ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परुषी म्हणजे आमच्या यहुदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो ह्याविषयी ते साक्षी देऊ शकतील. आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे. ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे 12 वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत. महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहुद्यांनी आरोप ठेवला आहे. देव मरण पावलेल्यांना परत उठवितो असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास ठेवण्यास अयोग्य का वाटावे. नासरेच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते मी करावे असे मला देखील वाटत होते आणि नक्की हेच मी यरुशलेम शहरास केले, कारण मुख्य याजकाकडून मला तसा अधिकार मिळाला होता. म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जीवे मारले गेले त्यांच्या विरुद्ध मी माझे मत नोंदविले. अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला. ह्या लोकांविरुद्ध माझा राग इतक्या पाराकोटीला गेला होता की मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरामध्ये देखील जात असे. एकदा दमिश्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज, वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्या समवेत असणाऱ्या स्वर्गीय प्रकाश फापलेला पाहिला. तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता. आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, शौला शौला, माझा छळ का करतोस? अंकुचीदार काठीवर लात मारणे तुला हानिकारक आहे. आणि मी म्हणालो, प्रभू तू कोण आहेस? प्रभूने उत्तर दिले, मी येशू आहे ज्याचा तू छळ करीत आहेस. आता उठ आणि उभा राहा. या कारणासाठी मी तुला दर्शन दिले आहे, तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे. या लोकांपासून व परराष्ट्रापासून मी तुझे रक्षण करील. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो ह्यासाठी की त्यांनी अंधारातून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. यासाठी अग्रिप्पा महाराज, मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. उलट पहिल्यांदा दमिश्कातील आणि नंतर यरुशलेम शहरातील यहुदिया प्रांतात आणि परराष्ट्रीय लोकांना सुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चाताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चातापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले. या कारणामुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहुदी लोकांनी मला धरले आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु देवाने मला मदत केली. म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहान थोरांना साक्ष देत आहे. जे काही पुढे होणार होते त्याविषयी संदेश त्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही. त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त तो दुःख सहन करील आणि मरण पावलेल्यातून उठविला जाणाऱ्यात तो पहिला असेल. यहुदी लोकांस तसेच परराष्ट्रांनाही देव प्रकाशाची घोषणा करील. पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असता फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, पौला तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे. पौलाने उत्तर दिले, फेस्त महाराज, मी वेडा नाही, तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत त्याच्याविषयीच मी बोलत आहे. तेथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणे बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. अग्रिप्पा महाराज, संदेश त्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे.
यावर अग्रिप्पा म्हणाला, एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय? पौलाने उत्तर दिले, थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साकळदंडाखेरीज विश्वास ठेवणारे व्हावे अशी माझी देवाला नम्र विनंती आहे. यानंतर राजा बर्निका, राज्यपाल आणि त्याच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते ते सर्व उठले. ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकाशी बोलत होते. ते म्हणाले, ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.
आग्रिप्पा फेस्तला म्हणाला, या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता तर त्यास सोडून देता आले असते.